विविध भारती पुणे. स्वाती महाळंक सादर करीत आहे पुणे वृत्तांत. पुण्यातील शिवाजीनगर बसस्थानक पुनर्बांधणीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयातील एका बैठकीद्वारे आढावा घेतला. शिवाजीनगर इथं आधुनिक सोयींनी युक्त बसस्थानक उभारावं आणि राज्यमार्ग परिवहन महामंडळासोबत महामेट्रोनं समन्वयानं काम करावं असे निर्देशही त्यांनी दिले. पुण्यात गुइलन-बारे सिंड्रोमचे 5 नवे रुग्ण सापडले असून बाधित रुग्णसंख्या आता 197 वर पोहोचली आहे. दिवसभरात काल 13 रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत 104 रुग्णांना घरी पाठवण्यात आलं आहे. 22 रुग्ण जीवरक्षक प्रणालीवर असून 50 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 197 संशयित जीबीएस रुग्णांपैकी 172 रुग्णांना जीबीएस झाल्याचं निदान झालं आहे. 7 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सर्वाधिक 92 रुग्णसंख्या महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट गावांमधली आहे. गुइलन-बारे सिंड्रोमचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं आतापर्यंत शहरातल्या पिण्याचं दूषित पाणी पुरवणाऱ्या 24 अनधिकृत खासगी आरओ प्लांट्सवर कारवाई केली आहे. तसंच 27 वॉटर एटीएम देखील बंद करण्यात आले आहेत अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली आहे. शहरातील 6 विहिरींसह विविध ठिकाणचे 5905 पाण्याचे नमुने तपासण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. साखर आयुक्त डॉ कुणाल खेमनार यांची मुंबईत महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या रिक्त असलेल्या सहमुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त करण्यात आली आहे. साखर आयुक्तालयाचा कार्यभार अतिरिक्त पदभार अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसाच्या कृती आराखड्याच्या अंतर्गत इयत्ता 10वी आणि 12वी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात कॉपीमुक्त अभियान राबवलं जात आहे. यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागानं 5 भरारी पथकांची नेमणूक केली आहे. मनपा हद्दीतील परीक्षा केंद्रांवर प्रत्यक्ष भेटी देऊन काही गैरप्रकार होऊ नयेत याची दक्षता ही पथकं घेणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत रावेल प्रकल्पातील 934 सदनिकांकरता पिंपरी चिंचवड महापालिकेनं ऑनलाईन पद्धतीनं सोडत काढली होती. परंतु महानगरपालिकेकडून रावेत इथला प्रकल्प रद्द करण्यात आला होता. रावेत प्रकल्पातील निवड झालेल्या लाभार्थींना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतर्गत प्राप्त होणाऱ्या किवळे इथल्या सदनिका देण्याचं आता नियोजन आहे. इच्छुक लाभार्थींनी त्यासाठी स्वतःचं संमतीपत्र 15 मार्चपर्यंत सादर करण्याचं आवाहन आयुक्त आणि प्रशासक शेखर सिंह यांनी केलं आहे. अतिवेगानं गाडी चालवणाऱ्या 14,000 पेक्षा अधिक वाहन चालकांवर प्रादेशिक परिवहन विभागाच्या वायुवेग पथकानं कारवाई केल्याची माहिती पुणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी दिली आहे. महामार्गावर वाहन चालवताना अपघात होऊ नये यासाठी प्रत्येक गाडी निर्धारित वेगानं आणि नियमानुसार चालवणं आवश्यक आहे. वळण आणि घाटमार्गात गाडीचा वेग कमी ठेवणं गरजेचं असतं, परंतु अशा ठिकाणी काही वाहन चालक अतिवेगानं गाडी चालवतात त्यांच्यावर वायुवेग पथकाकडून कारवाई केली जात आहे. भांडवली म्युच्युअल फंडांमध्ये गेल्या महिन्यात 39,000 कोटी रुपयांहून अधिक निव्वळ गुंतवणूक झाली. भारतीय म्युच्युअल फंड संघटनेनं आज प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार लहान भांडवली फंडांमध्ये 22% वाढ होऊन 5,720 कोटी रुपये गुंतवण्यात आले, तर मध्यम भांडवली फंडांमध्ये 1% अधिक वाढ होऊन 5,147 कोटी रुपये गुंतवण्यात आले आहेत. मुंबई शेअर बाजाराचा सूचकांक आज 122 अंकांनी घसरून 76,171 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 26 अंकांनी घसरला आणि 23,045 अंकांवर स्थिरावला. ऑस्ट्रेलियातल्या क्वीन्सलँड विद्यापीठातील संशोधकांनी लहान मुलांमधील घातक कर्करोगावर एक नवीन उपचार पद्धती शोधून काढली आहे. रोगप्रतिकार पेशी तयार करून त्यांचा वापर करण्याची ही पद्धत असल्याचं आज प्रकाशित केलेल्या या संशोधनात म्हटलं आहे. लहान मुलांमधील सर्कोमा हा कर्करोग अस्थी आणि स्नायू, चरबी आणि रक्तवाहिन्यांमधल्या मऊ उतींमध्ये विकसित होतो. कर्करोगाच्या गाठी अतिशय वेगानं वाढून सर्व शरीरात पसरतात, त्यामुळे त्यावर उपचार करणं अवघड होतं. नव्या संशोधनामुळे हा उपचार सोपा होण्याची अपेक्षा आहे. भारत आणि इंग्लंड दरम्यान 50 षटकांच्या विद्यमान मालिकेत अहमदाबाद इथं सुरू असलेल्या तिसऱ्या आणि अंतिम क्रिकेट सामन्यात भारतानं आज प्रथम फलंदाजी करताना सर्व बाद 356 धावा केल्या आहेत. पाहुण्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. या मालिकेतील पहिले 2 सामने जिंकून भारतानं विजयी आघाडी घेतली आहे. पुणे आणि परिसरात उद्या कमाल तापमान 34 अंश तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.